सौरभ
अशी पटवा की घरी जाऊन डायरेक्ट बापाला बोलली पाहिजे.
Yes.